सो सध्या गेल्या 2 महिन्यापासून आपल्याकडे लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनमुळे कुठलंच थिएटर चालू नाहीये, सगळे थिएटर बंद आहे, त्यामुळे कुठलाही नवीन सिनेमा सध्या आपल्या भेटीला आला नाहीये. सध्या फक्त आपल्या भेटीला आहे तो म्हणजे टीव्ही आणि टीव्हीवरचे कार्यक्रम आणि ऑनलाईन जे काही पिक्चर्स असतील ते. सो अक्षय कुमारची एक मूव्ही आहे जी रिलीज होणार आहे पुढे, पण ह्या मूव्हीनं रिलीज होण्याआधीच खूप सारे पैसे कमवलेत, कारण हा चित्रपट जो आहे ना तो OTT प्लॅटफॉर्मवरती रिलीज होतोय. अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा जो पिक्चर आहे ना OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय आणि त्याच्या यु नो हक्कांसाठी या मूवीनं 1 कोटी रुपये कमवलेत. म्हणजेच पिक्चर रिलीज व्हायच्या आधीच अक्षय कुमार आणि या मूवीची सगळी टीम जी ना ती मालामाल झाली आहे. आणि आजकाल ऑनलाईन मूवीजचा यु नो जमाना आहे, त्यामुळं मूवी रिलीज व्हायच्या आधीच मूवीज ज्या आहे ना त्या जास्ती पैसे कमवत आहेत. आणि थिएटर बंद असलं म्हणून काय झालं, तुम्ही घरच्या घरी पण या मूवीज बघू शकता. जसं आता अक्षय कुमारची लक्ष्मी बॉम्ब ही मूवी OTT प्लॅटफॉर्मवरती रिलीज होती आहे. वेल, अक्षय के बारे में मुझे आपसे एक बात करनी है. ऍक्च्युली अक्षय आणि ट्विंकल खन्ना यांच्या नात्यामधली ही एक गोष्ट आहे. काय झालं नेमकं बताऊंगा आपको बस कुछ देर में. कहीं मत जाओ, सुनते रहो 93.5 रेड FM. मैं हूं अभिनीत आपके साथ. घर पे रहो, सेफ रहो, बजाते रहो.